ते पावटी आमी वेनेर बोसन रेवी ती सोबित गोरा बांदा उदकाचा लारा बोरी गोरते लोटन वेतोच काल जंतान दूती जाता आमी दुसर्यां बेश्टेस कुशाल कोरू तांका बोर वोशाचे उतोर दीता येतोच आपण आपल्याक देव सोमेस्तांक मूड उलोयल्ले ने गरवेता मुकुर नारा एकामेकाक भास दिता जीव दिवंक पडल्यारूय तुका सोडची ना तोडी म्हणटा तोटो पांगळोय जाल्यार तुजेर एक सुरपण येवंक दिवची ना तोडी मोगाक लागून पिशी जाल्या आयत्यांनी जीव दिला विसरोंक जावचे ना मोगाच्यो खोबरो बरोवंक सुरवात केल्यार केदोय व्हडलो ताका भूक पावचो ना जे कांतार म्हणूंक पावलो दोगां मुकुर नारांची खबर गोरीक चेडूं दोळ्यांनी कुठे पळोवंक सोबीत साय विणी भाशेन दिसतो ताचे ते सोबीत मुखां मोळ पळोवन गिरेश चेडो मोगान ताचो पडलो आपूण काशा नोऱ्याक आपल्या दोळ्यांनी पळोवपाक वगलेचे आसले सोपण वकल आपल्याक पळो आशेता म्हूण नोऱ्यान जायत्या दोतोरा शिवेले ते संवसाराचो उजवाड केन्नाच देखचे ना सगळ्या दोतोरांनी तपासून सांगले तोरूय नोऱ्यान आपल्या वगलेक सोडूंक ना तिका आपली पोतीन करून येवचिले तांकां बॉम्बे वेताना एक्सिडेंट जावन नोऱ्यान चिंतलेले सगले पोते जाले दोगांकूय मार लागून बॉम्बे जसलो हॉस्पिटलांत ती दोगांय एडमिट आसता जायत्या तेंपान वकल बोरी जावन तिका दोनूय दोळ्यांनी दिसता वकल नोऱ्याक आपल्या पळोवंक जाय म्हूण नोऱ्याचे काटी कुशीक येवन बसता दोनूय आत्ता तोल्ल्या दोनूय दोळ्यांनी कुट्टो जाला देखून नोऱ्याक सोडटा उगलेन आपल्याक सोडलो त्या सिद्धी मेतान हॉस्पिटलांतूच नोरो मरोन गेलो उगलेन नोऱ्याच्या इंतेराक येताना सोबीत फुलांचो व्हडलो रीत वेलो नोऱ्याचे मायन त्या उगलेच्या शीन आसलोलो चिटीचो कुडको दिलो आपल्या दोळ्यांचो बरो करून कुयदात कर आपले दोळे उगलेक दिवन नोरो मेलो काशा दोनूय आत्ता तोल्ल्याक देखून नोऱ्यान आपले दोळे उगलेक दिलोले नोऱ्याच्या दोळ्यांनी नोऱ्याक कुडो पळोवन उगलेन पोयात कशे उपकारा टोयले जायते पावटी आमी जेल्ल्या पानार दुखता दिसोता आमचे उपकार केलेले मन दीस बेमान जाव देव सगले पयता बरें केल्यार आमी स्वर्गार वेतले